नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. भारताच्यो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे काल सकाळी गोयांत आगमन झाले. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री मॉविन गुदिनो आणि हेर मानेस्तांनी तांकां INS हंसा नौदळ तटाचेर उर्बेभरीत येवकार दिलो. तशेंच नौदळाच्या येवकार पंगडान राष्ट्रपतींक मानवंदना दिली. लोकसभा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, मुखेल सचिव डॉ वी कांडावेलू हेवूय ह्या वेळार उपस्थित आशिल्ले. उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी कारवारच्या भारतीय नौदळाच्या INS विक्रांत बोटीक भेट दिली. INS विक्रांत ही भारतीय नौदळाची एक महत्वाची विमानवाहू बोट असून राष्ट्रपतींनी बोटीवयल्या कार्याची माहिती जाणून घेतली. बदलत्या जागतिक भूराजनितीक आणि सुरक्षा परिस्थितीत प्रादेशिक आणि जागतिक पावण्यार राष्ट्रीय दर्यावेल्या हिताची राखण आणि मुखार व्हरपा खातीर नौदळाची क्षमता आणि घटमूट करपाची गरज आसा हाचेर राष्ट्रपतींनी भर दिलो. भारताच्या समुद्री भूगोला खातीर, अर्थिक उदरगती खातीर, प्रादेशिक जोडणी खातीर आणि रणनितीक प्रभावा खातीर 7,500 किलोमीटर परस चढ लांब आशिल्ली दर्या देख अत्यंत म्हत्वाची अशें ताणी सांगले. देशात व्हड दर्याची ताक आसा, ताचो फायदो आमी विकसित राष्ट्र जावपाच्या प्रवासात घेऊंक जाय अशें राष्ट्रपतींनी सांगले. भारतीय नौदळाच्या तत्परता आणि खर बांधिलकायेक लागून भारतान हिंद महासागराच्या वाठारात सुरक्षित आणि शांततायेचे वातावरण सुनिश्चित केला अशें ताणी सांगले. INS विक्रांताचेर राष्ट्रपती मुर्मू हांणी MiG-29 उड्डाण आणि उतार, झुजारी जहाजा वयल्यान क्षेपणास्त्र फायरिंग आणि पाणबुडी संचलनासयत जायत्यो नौदळाच्यो कार्यावळी पळयल्यो. दक्षिण गोंय जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशावरवी दक्षिण गोंय वाठारातल्या सगळ्या हॉटेलांचे मालक, व्यवस्थापन, लॉजिंग बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेईंग गेस्ट हाऊस, घर, इमारत, फ्लॅट मालक, तात्पुरती निवासाची व्यवस्था करपी घरमालक आणि धर्मिक संस्थांनी आपल्याकडेन येवपी गिरायकांची वळख पटोवपा खातीर गिरायकांकडेन मतदार कार्ड, वाहन चलोवपाचो परवानो, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट ह्या सारख्या वळखपत्राची मागणी करपाक सांगला. वळख पटयल्या बगर गिरायकांक आपल्या हॉटेलात वा घरात रावपाक दिवचे न्हय. तशेंच मालकांनी आपली गिरायकां आणि भाडेकारांची माहिती पुलीस खात्यान तयार केल्ल्या पथिक PATHIK ह्या सॉफ्टवेअरात नोंद करपाक जाय. भाडेकारांची माहिती लागींच्या पुलीस स्टेशनार दिवपाची गरज आसा. मालकांनी आपली गिरायकां आणि भाडेकारांची माहिती सांभाळून दवरची आणि गरज असता त्यांना अशी माहिती पुलीस यंत्रणेक उपलब्ध करची. तशेंच दक्षिण गोंयातल्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या मुखेल्यांनी आपल्या ATMांनी सुरक्षा रक्षक नेमपाक आणि CCTV कॅमेरे लावपाक सांगला. हो आदेश 30 ऑक्टोबर 2024 सावन लागू झाला आणि फाटी घेतलो ना जाल्यार 60 दिसांच्या काळा खातीर तो लागू उरतलो अशें कळीत केला. मुरगाव मतदारसंघातल्या सडा वाठारातल्या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम फुडल्या 2 वर्सां भितर पुराय करतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुखेलमंत्री काल म्हळ्यार ब्रेस्तारा सांजे सडा वाठारातल्या इतिहासीक किल्ल्याक भेट देऊन पळोवणी केली. ह्या वेळार पुरातन खात्याचे अधिकारी तशेंच पालिका वांगडी श्रद्धा आमोणकर आणि थळावे नागरीक हाजीर आशिल्ले. सुमार 5,064 मीटर सुवाते भितर आशिल्ल्या ह्या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणा चे काम हातान घेवपाचे थारायला. तशेंच किल्ल्याच्या वाटेचोय प्रश्न सुटावो करपाचो आशिल्ल्यान ते खातीर मुरगाव बंदर प्राधिकरणाकूय वांगडा घेवन हाचेर निर्णय घेतले. फुडल्या 2 वर्सां भितर हे सगळे जाग्यार पडटले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. कला अकादमीची 15वी मराठी बगट नाटक सर्त आयज सावन साखळेच्या रवींद्र भवनात सुरू जातली. हे सर्तीत वट्ट 20 नाटक संस्थांनी वांटो घेतला. ही सर्त साखळेच्या रवींद्र भवनात जातली. सर्तीतली सगळी नाटकां सद्दां सांजेच्या 7 वरांचेर सुरू जातली. ही सर्त 6 डिसेंबर मेरेन चलतली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.